चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजय डेली शुगर मार्केट अपडेट, आज गुरुवार 17 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर 33 चा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,025 रुपये ते 3,075 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, 33 चा व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,300 रुपये होता। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,105 रुपये ते 3,111 रुपये होता, आणि 33 साखरेचा व्यापार 3,111 रुपये ते 3,171 रुपये होता। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,175 रुपये ते 3,300 रुपये होता, तर 33 चा व्यापार 3,325 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $398.80 प्रतिटन राहिला, आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.49 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.64 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.0842 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,531 रुपये, क्रूड WTI $47.99 होते। इक्विटी, सेन्सेक्स 223.88 अंकांनी वाढून 46,890.34 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 58 पॉइंट वाढून 13,740.70 अंकावर बंद झाला।